नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां राष्ट्र खबर दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत अंगोलाचे अध्यक्ष जोआओ मॅन्युएल गोन्साल्वेस लोरेंको हांचे कडेन प्रतिनिधीमंडळ पातळीचेर उलोवणी करतले. मुंबयत जाल्ल्या संवसारीक ऑडियो व्हिज्युअल आनी मनरिजवण शिखर सभेत वेव्स 2025 क्रिएट इन इंडिया चॅलेंज सीआयसी सिझन 1 काल सोपलो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज नवी दिल्लीत पहिल्या राष्ट्रीय मध्यस्थी परिषदेचे उक्तावण करतली. रातीक पाकिस्तानान विनाकारण केल्ल्या फारपेटीचे भारतीय सैन्यान फावो ते प्रत्युत्तर दिना. 2024-25 फुटबॉल हंगामा खातीर सुभाशीष बोस हांकां वर्साचो सर्वोत्तम दादलो खेळगडो सौम्या गुगलोत हांकां बायल सर्वोत्तम खेळगडे म्हणून पुरस्कार फावो जाला. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत अंगोलाचे अध्यक्ष जोआओ मॅन्युएल गोन्साल्वेस लोरेंको हांचे कडेन प्रतिनिधीमंडळ पातळीचेर उलोवणी करतले. वेगवेगळ्या मळार द्विपक्षीय सहकार्य वाळोवपा खातीर दोनूय देश साबार कबलती करपाचे आसात. अंगोलाचे अध्यक्ष काल भारताच्या 3 दिसांचे भोंवडेर नवी दिल्ली पावले. विमानतळार तांकां खाशेलो येवकार दिलो आनी परराष्ट्र राज्यमंत्री किर्तीवर्धन सिंग हांणी तांकां येवकार दिलो. तांचे वांगडा जायते मंत्री, वरिष्ठ अधिकारी, वेवसायीक कुटुंब आनी प्रसार माध्यमाचे उंचेल्या पांवड्यावेळी शिष्टमंडळ आसा. राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू लोरेंको हांकां औपचारीक येवकार दितली. ते मुर्मू हांचे कडेन चर्चा करतले आनी राष्ट्रपती मुर्मू भेट दिवपी मानेस्तांच्या सन्मानार्थ मेजवानी दितली. मुंबयत जाल्ल्या संवसारीक ऑडियो व्हिज्युअल आनी मनरिजवण शिखर सभेत वेव्स 2025 क्रिएट इन इंडिया चॅलेंज सीआयसी सिझन 1 काल सोपलो. एनिमेशन, गेमिंग आनी फिल्म निर्मिती ते एआय, संगीत आनी डिजिटल कला मेरेनच्या माध्यम आनी मनरिजवण उद्देगाच्या दरेका क्षेत्रातल्या सीआयसी खाला 32 वेगवेगळ्या आव्हानां जिखपी लोकांचो ह्या शिखर सभेत भोवमान केलो. 1,00,000 चड लोकांनी ह्या आव्हानां खातीर नोंदणी केली. तातूंत 60 वयर देशातले 1,100 वयर आंतरराष्ट्रीय भाग घेवपी आशिल्ले. ह्यावर उलयतना केंद्रीय माहिती आनी प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव हांणी हो इतिहासीक खीण अशें सांगून पयलेच खेपे फक्त सृजनशीलते खातीर पुरस्कार दितात अशें म्हळें. मजगती माहिती आनी प्रसारण राज्यमंत्री डॉ एल मुरुगन हांणी म्हळें की हिमाची तरुण मनांचे तंत्रज्ञाना कडेन सर्जनशीलतेचें कशें मिश्रण करता हाचें एक सुंदर उदाहरण आसा. आकाशवाणी न्यूजाकडे उलयतना संगीताच्या वाह उस्ताद श्रेणीतले विजेते आबाद अहमद हांणी म्हळें की वेवजान शास्त्रीय संगीताच्या वाडी खातीर आनी प्रचाराक एक व्यासपीठ उपलब्ध करून दिला. एनिमेशनाच्या अनरियल सिनेमॅस्टिक चॅलेंज श्रेणीतले विजेते संजय सेंथिल कुमार हांणी आकाशवाणी न्यूजाक सांगले की वेवजान दिले मार्गदर्शन तांकां इफेक्ट्स आर्टिस्ट आनी 3D पत्रकार जावपाचें स्वप्न पुराय करपाक मदत करतले. फामा चित्रपट अभिनेता शाहरुख खान हांणी आपले विचार उक्तायले.
Understanding that this initiative has come from the Honorable Prime Minister himself and he took the initiative. Otherwise, film industry wale to yehi rote rehte hain ki hum to industry status kab doge, industry status kab doge. And in times when I think filmmaking has become more difficult, it has become more and more arduous to be able to get audiences to come into theaters in large numbers because there are so many other platforms. So I think we should think of filmmaking as for all platforms.
आज 3र्या दिसा कम्युनिटी रेडिओवली राष्ट्रीय परिषद जातली. व्यक्तीक सशक्त करपा खातीर आनी थळाव्या समाजाकडेन चड प्रभावीपणान जुळपाची तांक वाढोवपा खातीर ताज्या प्रवृत्ती, धोरणां आनी कारवळीचेर ह्या परिषदेत चर्चा जातली. उत्तर प्रदेशातल्या शहाजहापूर जिल्ह्यातल्या गंगा एक्सप्रेसच्या 3.5 किलोमीटरच्या हवाई पट्ट्यार भारतीय हवाई दळान काल आपल्या ऑपरेशनल क्षमतेचे दळ दिपकावपी प्रदर्शन केले. या प्रकाराचा हो पहिलोच कार्यक्रम आशिल्लो जातून राफेल, जगवार, मिराज 2000, SU-30, MKI आनी MiG-29 सारखी प्रगत लढाऊ विमानां, C-130J सुपर हर्क्युलिस आनी AN-32 सारखी येरादारी विमानां, तशेंच भोवमुखी MI-17V5 हॅलिकॉप्टर हांचो आसपाव आशिल्लो. दीस आनी रात अशे 2 टप्प्यांनी जाले हवाई प्रदर्शनात संघर्ष वा सैमीक संकश्टाच्या वेळार आपत्कालीन कार्यावळी खातीर एक कार्यक्षम धावपट्टी म्हणून एक्सप्रेस मार्गाच्या विमानपट्टीची चाचणी करपाचो हो हेतू आशिल्लो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज नवी दिल्लीत पहिल्या राष्ट्रीय मध्यस्थी परिषदेचे उक्तावण करतली. भारताचे मुखेल न्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना आनी केंद्रीय कायदो आनी न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल हे परिषदेत उलोवप करतले. ही कार्यावळ भारताच्या अटर्नी जनरल कार्यालयान कायदो आनी न्याय मंत्रालयाच्या सहकार्यान घडून हाडल्या. नवी दिल्लीत प्रसार माध्यमाकडे उलयतना अटर्नी जनरल आर वेंकटरमणी हांणी सांगले की ह्या परिषदेत व्हडा प्रमाणात मध्यस्थ आनी लवाद संस्थाक एकठांय हाडटले जाका लागून मध्यस्थी प्रक्रिये संबंदीच्या सर्वोत्तम पद्दतीचेर चर्चा करपाक आनी आदान प्रदान करपाक मेळटले. गृहमंत्री अमित शहा हांणी सांगला की नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या अमृतसर झोनल युनिटान 4 राज्यांमदीं 4 महिन्याच्या कारवायेंत ड्रग्स डायव्हर्जन कार्टेलाचो नाश केला. 547 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त केले आनी 15 जाणांक अटक केली. सोशल मिडिया पोस्टात शहा हांणी एनसीबीचे अभिनंदन केला आनी म्हळां की भारत क्रूर आक्रमतेन ड्रग्स कार्टेलाचेर कारवाय करता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या दृश्टीकोनातल्यान ड्रग्स मुक्त भारत निर्माण करपाच्या दिशेन हे एक व्हड पावल आसा अशें तांणी म्हळां. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात. आकाशवाणी पणजी आता मुखावेल्यो खबरो. भाजपान काँग्रेसीचेर जातीय जनगणनेविशी गोंधळ निर्माण करपाचो प्रयत्न केल्याचो आरोप केला. पक्षाचे प्रवक्ते संबित पात्रा हांणी नवी दिल्लीत माध्यमांक सांगला की काँग्रेस आनी तांचे मित्रपक्ष स दशका परस अदीक काळ सत्तेत आशिल्ले, पूण उपरांत केन्नाच जातीय जनगणना केली ना. भाजपाच्या फुडारपणा खाला सरकार पयलेच फावट जातीय जनगणना करतले अशें तांणी सांगले. ही प्रक्रिया ध्रुवीकरणा खातीर न्हय तर धोरणात्मक परिवर्तना खातीर आसा अशें पात्रा हांणी म्हळें. काँग्रेसीन सरकाराक जातीय सर्वेक्षणाच्या प्रत्येक टप्प्या खातीर वेळापत्रक जाहीर करपाक सांगिल्ले. नवी दिल्लीत जाल्ल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बसकेंत ह्या संदर्भात एक थाराव मंजूर केलो. 2 दिसा आदी केंद्र सरकारान जाहीर केलें की आगामी लोकसंख्या जनगणनेत जातीय जनगणनेचो समावेश करतले. राष्ट्रीय तपास संस्था एनआयएन काल पंजाबातल्या गँगस्टर हरप्रीत सिंग उर्फ हॅप्पी पासियानाकडे संबंधित कितल्याशाच सुवातींची झडती घेतली. हरप्रीत सिंग हो खालिस्तानी दहशतवादी हरविंदर सिंग उर्फ रिंडा हांच्याकडे संबंधित असा. शोध मोहिमे वेळार एनआयएन मोबायल फोन, डिजिटल उपकरणं आणि कागदपत्रा सहित खुपशे गुन्हेगारी साहित्य जप्त केलं. एनआयएच्या मताप्रमाण हरप्रीत सिंग सध्या अमेरिकेत असा आणि तो पाकिस्तान स्थित बब्बर खालसा इंटरनॅशनल दहशतवादी रिंडा हाचो मुखेल कार्यकर्ता असा. पंजाब आणि हरियाणातल्या वेगवेगळ्या पोलीस स्टेशन आणि पोलीस चौक्याचेर हालीच्या काळात झाल्या ग्रेनेड हल्ल्याच्या मालिकी फाटलो सूत्रधार हॅप्पी आशिल्ल्याचे म्हणतात. वेगवेगळ्या देशात पसरिल्ल्या रिंडाचे कार्यकर्त्यांचे नेटवर्क दहशतवादी कारवायो करपाखातीर भारतातल्यान साथीदारांची भरती करपाक सक्रियपणान सहभागी असतात. 2 आणि 3 मे मजगती राती जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशातल्या कुपवाडा, उरी आणि अखनूर वाठारांनी नियंत्रण रेषेचेर पाकिस्तानी सैन्यान विनाकारण ल्हान शस्त्रांनी गोळीबार केलो. भारतीय सैन्यान बेगोबेग आणि फावो ते तांकां प्रत्युत्तर दिले. गोयच्या फामात शिरगांव देवीच्या लयराईच्या जात्रेत फांतोडेर जाल्ल्या चेंगराचेंगरेत 6 जणांक मरण आयला तर 50 जण लोक जखमी झाल्यात. जखमींचेर दिवचल भलायकी केंद्र, म्हापसा जिल्हा हॉस्पिटल आणि गोय वैजकीय हॉस्पिटलात उपचार सुरू आसा. मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी मंत्री निळकंठ हळदणकार आणि आमदार डॉ चंद्रकांत शेट्टी हांच्या वांगडा म्हापसा जिल्हा हॉस्पिटलाक भेट देऊन जखमींची वासपूस केली आणि स्थिती जाणून घेतली. मरण आयल्या मदी 4 जण थिवीचे जाल्यार 2 जण दिवचलचे आसा अशी खबर गोपांनी दिल्या. 8 गंभीर दुयेंतींक जीएमसीच्या सुपर स्पेशालिटीत धाडल्या, 8 आझिलोन धाडल्या तर 10 जणांक किरकोळ दुखापत झाल्या आणि 2 जणांक डिस्चार्ज दिला. भारतीय हवामान खात्यान उदेंत आणि मध्य भारतात 6 मे मेरेन गडगड, वीज, गार आणि वादळी वाऱ्यावांगडा पाऊस पडपाचो अदमास काढला. वायव्य भारतात 7 मे मेरेन गडगड आणि धुल्ल्याच्या वादळावांगडा पाऊस चालू उरपाची शक्यता असा. फाल्यां मेरेन बिहार, झारखंड, ओडिशा, अस्तंत बंगाल आणि सिक्कीम हांगा वराक 40 ते 50 किलोमीटर वेगान वारे वाहू येतात. 6 मे मेरेन जम्मू काश्मीर, लडाख, गिलगित, बल्तिस्तान, मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडात गडगड, वीज आणि वादळी वाऱ्यावांगडा शिपळून ते मध्यम प्रमाणात पाऊस पडपाची शक्यता असा. ईशान्य भारतात फुडल्या 7 दिसात गडगड, वीज आणि वादळी वारे हाच्या वांगडा व्हड ते खूप व्हड व हलको ते मध्यम प्रमाणात पाऊस पडटलो असो अदमास हवामान खात्यान उक्तायला. काल सांजवेळा भुवनेश्वरात झाल्या अखिल भारतीय फुटबॉल महासंघ एआयएफएफआयच्या पुरस्कारात 2025 सर्तीत 2024-25 वर्षाच्या हंगामा खातीर सुभाशीष बोस हाका वर्साचो सर्वोत्तम दादलो खेळगडो जाल्यार सौम्या गुगलोत हाका बायल सर्वोत्तम खेळगडे म्हणून पुरस्कार फावो जालो. खलीद जमीलाक उत्कृश्ट दादलो प्रशिक्षक आणि सुजाता कार हांकां उत्कृश्ट बायल प्रशिक्षक म्हणून पुरस्कार फावो जाला. दादलो आणि बायलो विभागात अनुक्रमान विशाल कैथ आणि एलंगबम पंथोई चानू हांकां सगळ्यात बरे गोलकीपर म्हणून वेचले. उदेते ब्रिसन फर्नांडीस आणि तोईजाम थोई पिसाना चानू हांकां वर्षाचे सगळ्यात आशादायक खेळगडे म्हणून भौमानित केल्यात. आयपीएल क्रिकेटात काल राती अहमदाबादात यजमान गुजरात टायटन्सान सनरायझर्स हैदराबादाक 8-30 धावड्यांनी हारयले. फलंदाजी करपी गुजरात टायटन्सान निर्धारित 20 षटकात 6 गडे वगडावन 224 धावण्यो केल्यो. गुजरातचो कर्णधार शुभमन गिलान 38 बॉलांनी 76 धावण्यो जाल्यार ज्यूस बटलरान 37 बॉलांनी 64 धावण्यो केल्यो. आज कर्नाटकातल्या बेंगळुरूत एमआयई चिन्नस्वामी स्टेडियमार यजमान रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आड चेन्नय सुपर किंग्सचो खेळ जातलो. ही मॅच सांजवेळ 7:30 वरांचेर सुरू जातली. आणि आता खबरो सोपोवच्यो पयली परतून एक फावट काय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत अंगोलाचे अध्यक्ष जोआवो मॅन्युएल गोन्साल्वेस लॉरेंको हांच्याकडेन प्रतिनिधी मंडळ पातळीचेर उलवणी करतले. मुंबईत झाल्या संवसारीक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनरिजवण शिखर सभेत वेव्स 2025 क्रिएट इन इंडिया चॅलेंज सीझन 1 काल सोपलो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज नवी दिल्लीत पहिल्या राष्ट्रीय मध्यस्थी परिषदेचे उक्तावण करतली. रातीक पाकिस्तानान विनाकारण केल्ल्या फारपेटीचे भारतीय सैन्यान फावो ते प्रत्युत्तर दिला. 2024-25 वर्षाच्या फुटबॉल हंगामा खातीर सुभाशीष बोस हाका वर्षाचो सर्वोत्तम दादलो खेळगडो तर सौम्या गुगलोत हाका बायल सर्वोत्तम खेळगडे म्हणून पुरस्कार फावो जाला. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमच्यो मुखावेल्यो राष्ट्रीय खबरो तुमकां आयकूंक मेळटल्यो सांजेच्या 6:30 वरांचेर. नमस्कार.